चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांना डीएमनी फटकारले। डीएम रमाकांत पांडे यांच्याकडून बोलवण्यात आलेल्या समीक्षा बैठकीमध्ये बंदुकी अफजलगड व सोहारा कारखान्याने ऑक्टोबरमध्ये 100% थकबाकी भागवण्याबाबत सांगितले। डीएम यांनी कारखाना अधिकाऱ्यांना फटकारले। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये डीएम यांनी सांगितले की गाळप हंगाम या महिन्यापासून सुरू होत आहे। साखर कारखाना अधिकाऱ्यांनी याची पूर्ण तयारी करावी। कारखाना गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे कोणतीही तांत्रिक समस्या येऊ नये। सर्व साखर कारखाने ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊसाची 100% थकबाकी भागवली जावी। धामपूर बरकातपूर कारखान्यांनाही थकबाकी भागवण्याबाबत सांगितले। बिजनोर चांदपूर आणि बिलाई साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फटकारले। त्यांनी सांगितले की कारखान्याचे अधिकारी जर वेळेत थकबाकी भागवू शकत नसतील तर कारवाईसाठी तयार राहावे। दरम्यान जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंग यांच्यासह साखर कारखान्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते।